नमस्कार, मी गजेंद्र देवडा. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यानुसार VMU अर्थात विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन केलं जाईल. नागरिकांकडून अभिप्राय मागून त्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषण करून दस्तावेज तयार केलं जाईल. या अंतर्गत 16 संकल्पना आणि 100 उपक्रम निश्चित केले जाणार आहेत. याशिवाय मंत्रिमंडळानं आज सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चाला तसंच सामान्य प्रशासन विभागांतर्गत राजशिष्टाचार या उपविभागाचा विस्तार करायलाही मान्यता दिली. 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 8वा वेतन आयोग 18 महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी करेल असं त्यांनी सांगितलं. रबी हंगामासाठी खतांवर 37,952 कोटी अनुदान देण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. गुजरातमध्ये लोथल इथं प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय नौवहन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि संशोधन अहवालाचं प्रकाशन केंद्रीय बंदर नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. नौवहन वारसा दिनाचं उद्घाटनही सोनोवाल यांनी केलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 151 अंकांची घसरण झाली आणि तो 84,628 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 30 अंकांची घसरण नोंदवत 25,936 अंकावर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.